चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझील शुगरकेन कंपनी सीटीसीची आयपीओ आणण्याची तयारी। ब्राझीलची शुगरकेन कंपनी सीटीसीने शुक्रवारी जाहीर केले की बाजारपेठेतून पैसे उभे करण्यासाठी आयपीओ सुरू करण्याची कंपनीची योजना आहे आणि कंपनीने भांडवली बाजार नियंत्रणांकडे अर्ज दाखल केला आहे। ईपीओ प्राथमिक व दुय्यम शेअर बाजाराच्या माध्यमातून कृत्रिम बियाणे समाविष्ट असलेल्या प्रकल्पांसाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न करेल आणि बायोटेकसह नवीन व्यवसायांमध्ये गुंतवणूक करेल। याचे संयोजन जेपी मॉर्गन, मॉर्गन स्टॅनली आणि बीटीजी पॅच्युअल करणार आहेत।